विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. खडकवासला धरणातून आज सकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे पुणे शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. 194 कुटुंबातील 729 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यानं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणांमधून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीनं क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्षांद्वारे पूरनियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे. महापालिकेनं काल रात्रीपासूनच पुरानं बाधित झालेल्या भागातील अंदाजे 950 नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये तसंच महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित केलं आहे. भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टिंग आणि सिलिकॉन या तीनही तंत्रज्ञानामध्ये आवश्यक असणारं मनुष्यबळ आपल्याकडे भरपूर असून ते बळकट करण्याचं काम केलं तर या तीनही क्षेत्रात आपण वर्चस्व गाजवू शकतो असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. MKCL म्हणजे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे आणि MKCLचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, संस्थापक डॉ विजय भटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार याप्रसंगी बोलताना म्हणाले की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात MKCLनं ज्ञानाची मशाल पेटवण्याचं काम केलं आहे. पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होत आहे. राज्यात सर्वदूर होत असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील सुमारे 5,50,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातच सर्वाधिक म्हणजे 2,60,000 हेक्टरवरील पिकं बाधित झाली असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली. लंपी चर्मरोगाच्या अनुषंगानं पशुपालकांनी घाबरून जाऊ नये, उर्वरित जनावरांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ प्रवीण कुमार देवरे यांनी केलं आहे. राज्यातील एकंदर गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असल्याचं त्यांनी सांगितलं. 8,330 जनावरं उपचारानंतर बरी झाली आहेत तर आतापर्यंत 403 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 93% जास्त गोवंशीय पशुधनाचं लसीकरण पूर्ण झालं असल्याचं देवरे म्हणाले. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरता सर्वांनी मिळून काम करावं असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज पुण्यात एका बैठकीत केलं. यावर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसास्थळ यादी 12 गडकिल्ले, पर्यावरण आदी विषयांवर जनजागृती करण्याकरता गणेश मंडळांना प्रोत्साहन द्यावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या. स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत, मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा असं आवाहन शेलार यांनी केलं. पुण्यातील इंडी हेरिटेज आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचाद्वारे मास्टर क्लास उपक्रमांतर्गत भारतीय मूर्तीशास्त्र या विषयावरील तज्ज्ञ डॉ गो बंग बेंगलुरकर यांचं गणेशमूर्ती या विषयावरील व्याख्यान शनिवारी 23 ऑगस्टला सकाळी 10 वाजता भांडार प्राच्य विद्या संशोधन मंदिरात निशुल्क आयोजित करण्यात आलं आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणजे स्वयंसेवी संस्था असून समाज सक्षम होण्यास त्या मोलाचं योगदान देत असल्याचं आदर्श ग्राम योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. महाराष्ट्र एनसीओ समितीच्या वतीनं पुण्यात आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी पवार आज बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सद्भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. यानिमित्त कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी आणि वित्त आणि लेखा अधिकारी CMA चारुशिला गायके यांनी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी उपस्थितांनी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्यानं काम करण्याची शपथ घेतली. जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण पर्वाला आजपासून सुरुवात झाली. 7 दिवस चालणाऱ्या या पर्युषण पर्वामध्ये पुणे शहरातील विविध स्थानकं आणि मंदिरांमध्ये धार्मिक उपक्रम राबवले जाणार आहेत. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.